chinimandi.com पॉडकास्ट।
मराठवाड्यात भूजल पातळीत वाढ। ऑक्टोबरमध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्याची पाणी टंचाई दूर झाल्याचं चित्र दिसत आहे। बारमाही दुष्काळाच्या गर्तेत असणाऱ्या मराठवाड्याच्या भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे। ऑक्टोबरमध्ये पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील 76 पैकी तब्बल 34 तालुक्यांमधील भूजल पातळीत वाढ झाली आहे। यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे। यंदा मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचा जोर राहिला। या भागात तब्बल 337% अधिक पाऊस झाला। त्यामुळे लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यातील पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। ही वाढलेली भूजल पातळी दिलासादायक असली तरी 42 तालुक्यात सरासरी पावसात घट आहे। यामध्ये सर्वाधिक 10 तालुके लातूर जिल्ह्यातील असून औरंगाबाद, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी 8, जालना जिल्ह्यातील 7 तर परभणी जिल्ह्यातील 1 तालुक्याचा समावेश आहे। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत विभागातील 875 निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात भूजल पातळीत घट किंवा वाढ याची नोंद घेण्यात येते। यंदा मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचा जोर राहिला। एकाच महिन्यात विभागात तब्बल 337% अधिक पाऊस झाला। त्यामुळे लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यातील पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। वाढलेली भूजल पातळी ही त्या त्या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी असली तरीही विभागातील 42 तालुक्यात सरासरी पावसात घट आहे। यामध्ये सर्वाधिक 10 तालुके लातूर जिल्ह्यातील असून औरंगाबाद, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी 8, जालना जिल्ह्यातील 7 तर परभणी जिल्ह्यातील 1 तालुक्याचा समावेश आहे।